यहेस्केल अध्याय 31. बाबेलातील बंदिवासाच्या 11 वर्षी तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, मानवाच्या मुला मिस्राचा राजा फारो आणि त्याच्या भोवती असलेले त्याचे सेवक यांना सांग, तू आपल्या मोठेपणात कोणासारखा आहेस? पहा, अश्शूर लबनोनात सुंदर फांद्याचा व दाट छायेचा व उंचीचा गंधसरू असा होता आणि त्याचा शेंडा फांद्यावर होता. पुष्कळ जलाने त्यास उंच वाढवले, खोल जलाने त्यास खूप मोठे केले. त्याच्या प्रदेशाभोवती सर्व नद्या वाहत होत्या. त्याचे पाठ शेतातील सर्व झाडास जाऊन पसरत होते, म्हणून ते झाड शेतातील इतर कोणत्याही झाडापेक्षा उंचीने मोठे होते आणि त्याच्या फांद्या बहुत झाल्या. त्यास भरपूर पाणी मिळाल्याने फार फांद्या फुटल्या, त्याच्या फांद्या लांब वाढल्या. आकाशातील प्रत्येक पक्षी त्याच्या फांद्यामध्ये आपली घरटी करीत. त्याच्या फांद्याच्या खाली सर्व वनपशु पिल्लांना जन्म देत. त्याच्या सावलीखाली सर्व मोठी राष्ट्रे राहत. वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला. त्याच्या फांद्या लांब झाल्या. देवाच्या बागेतील देवदारू इतिहास झाकून टाकता येईना. सरूच्या झाडामधील फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या व अमरोन झाडे त्याच्या मुख्य फांद्यांशी बरोबरी न करू शकणाऱ्या होत्या. देवाच्या बागेतील कोणते झाड सुंदर तेथे त्याच्यासारखे नव्हते. मी त्यास खूप फांद्या देऊन सुंदर बनवले आणि देवाच्या एदेन बागेतील सर्व झाडे होती ती त्याचा द्वेष करीत. यास तो प्रभू परमेश्वर असे म्हणतो, कारण त्याने आपल्याला उंच केले आहे आणि तो वाढून आपल्या फांद्याच्या शेंड्याने ढगाला भिडला आहे व त्या उंचीने त्याचे हृदय उंचावले आहे. म्हणून मी त्यास पकडून एका बलिष्ठ राष्ट्राच्या राजकर्त्याच्या स्वाधीन करीन. हा राजकर्ता त्याच्या विरुद्ध कृती करून आणि त्याच्या दुष्टतेमुळे त्यास दूर काढून टाकेन. सर्व राष्ट्रातील अत्यंत भयंकर परक्याने त्यास सोडून व नंतर त्यास सोडून दिले. त्याच्या फांद्या डोंगरावर व खोऱ्यात पडल्या आहेत आणि त्याच्या मुख्य फांद्या पृथ्वीवरील सर्व प्रवाहात मोडून पडल्या आहेत. मग पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत आणि त्यास सोडले आहे. त्या पडलेल्या झाडावर आकाशातील सर्व पक्षी जमतात आणि शेतातील सर्व पशु त्याच्या फांद्यावरती बसतात. आता पाण्याजवळील कोणत्याही झाडाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये, आपल्या शेंड्याने ढगापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नये, कारण सर्व पाणी पिणाऱ्यांनी आपल्या उंचीने उंचावू नये, कारण त्या सर्वांस मृत्यूच्या अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ज्या गर्ततेत मानवजात जाते तिच्यात त्यासह जावयास लाविले आहे. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ज्या दिवशी जेव्हा तो मृत्यूलोकात गेला त्या दिवशी मी पृथ्वीवर शोक आणला. मी त्याच्याकरता जलाशयी झाकला आणि समुद्राचे पाणी मागे धरून ठेवले. मी महाजले रोखले आणि त्याच्यासाठी लबानोनाला शोक करायला लावले. त्याच्यासाठी शेतातील सर्व झाडे म्लान झाली. गर्तेत जाणाऱ्या बरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले. तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रास थरथर कंपविले आणि मी तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनचे सर्व झाडे पाण्याने पोसवलेले. निवडक व अतिसुंदर असे लबानोनचे झाडाचे समाधान झाले. म्हणून शेतातील सर्व झाडाने त्याच्यासाठी शोक केला. जी कुणी राष्ट्रे त्याच्या छायेत राहत होती ते त्याचे बलवान भाऊ असे होते. ते त्याच्याबरोबर तलवारीने वधले होते. त्यांच्याकडे खाली अधोलोकात गेले. तू वैभवाने व मोठेपणाने एदन मधल्या झाडांपैकी कोणत्या तोडीचा आहेस? तुला तर एदनातल्या झाडासह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झाल्यासह पेनसुंतामध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमुदाय यांची अशी गती होईल असे प्रभू परमेश्वर म्हणतो.